नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण. राज्यात 298 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुमारे 61%, जालना 68%, तर बीडमध्ये सुमारे 70% मतदान. केज तालुक्यात कोरडेवाडी ग्रामस्थांचा साठवण तलावाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार. मुंबईत जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून 14 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी. आणि सीबीएसईचा 10वी तसंच 12वीचा निकाल जाहीर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 मतदारसंघात काही किरकोळ अपवाद वगळता काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या 298 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. या सर्व 11 मतदारसंघात मतदानाची वेळ संपली तोपर्यंत सुमारे 59.64% मतदान नोंदवलं गेलं. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 60.73%, जालना 68.30%, बीड 69.74%, नंदुरबार 67%, जळगाव 53.65%, रावेर 61.36%, मावळ सुमारे 53%, पुणे 51.25%, शिरूर 51.46%, अहमदनगर 62.76%, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 61.13% मतदानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर इथल्या अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये 6 वाजताची मतदानाची वेळ संपल्यानंतर जवळजवळ
याबाबत अधिक माहिती दिली.
16 ते 18 ठिकाणी मतदार येऊन रांगेत उभे राहिले होते. त्या ठिकाणच्या केंद्राध्यक्षांनी त्या उभ्या असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप केलं आणि त्या सर्व चिठ्ठ्या वाटप केलेल्या मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती. या मतदान प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो.
दरम्यान निवडणूक आयोगाला द्याव्या लागणाऱ्या अहवालांसह वेबकास्टिंगमध्ये जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पहिल्या क्रमांकावर राहिल्याची माहिती जालन्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपला हा नवीन अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला.
मी मधुमिता सोनंदकर, यावर्षी माझे पहिले मतदान केले आहे. पहिल्या मतदानाचा अनुभव माझ्यासाठी खूपच छान होता. धन्यवाद.
मी साक्षी वैद्य, यावर्षी मी माझे पहिले मतदान केले आहे. सर्वांनी मतदान करावे.
माझं नाव श्वेता सुनील खरात. पहिल्यांदा मतदान केलं आणि मतदान करणं सगळ्यांनीच केलं पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि आपण आपला हक्क बजावला पाहिजे.
मला असं वाटतं की सर्व तरुणांनी मतदानाचा हक्क बजावा आणि सर्वांनी मतदान करावं.
बीड जिल्ह्यात केज विधानसभा मतदारसंघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला. ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी भूमिका घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हा प्रशासनानं या ग्रामस्थांशी चर्चा केली मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या महिला मतदारांच्या बालकांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवलं जात होतं. शहरात 6 जणांनी मतदानानंतर बोटावरची शाई पुसल्याचा प्रकार निदर्शनास आला. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्ह्यात वैजापूर इथं 5 आणि गंगापूर इथं 2 मतदान यंत्र बंद पडली होती मात्र प्रशासनातर्फे यावर तातडीनं कार्यवाही करत मतदान यंत्र बदलली. त्यानंतर या ठिकाणी शांततेत मतदान झालं. जालना जिल्ह्यातही काही मतदान केंद्रांवर सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच काही मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याचं आढळलं. ही यंत्रं तातडीनं बदलून दिल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जालना शहरात एका तृतीयपंथीय मतदारानं प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
अक्षरा वाल्मिक ताडगे, जालना. मी एक ट्रान्सजेंडर आहे. मी आज फर्स्ट टाइम वोट करून इतकी खुश आहे की मला आज असं वाटतं की मला सुद्धा हा अधिकार मिळाला. पण हा अधिकार नसून हा अधिकार तर मिळाला, परंतु असा अधिकार भेटला पाहिजे की जसा सगळ्या स्त्री पुरुषाला जसे अधिकार आहे त्याच्या ज्या काही गोष्टी त्यांना भेटतात जसं आम्हाला सुद्धा आमचा अधिकार पूर्ण भेटावा.
राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे. यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात तर पालघरचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसई इथं सभा घेतली. दरम्यान महाविकास आघाडीची 17 मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचारसभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागात काल अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसात मुंबईच्या घाटकोपर इथं काल एका पेट्रोल पंपावरचा जाहिरात फलक कोसळला. यात 14 जणांचा मृत्यू झाला तर 74 जण जखमी झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या तुकडीसह पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत आणि जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळी भेट देऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांचं काल नवी दिल्लीत कर्करोगानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लातूर इथले मराठवाडा मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पत्रकार जीवनधर शहरकर यांचं काल लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. शहरकर यांच्या इच्छेनुसार काल लातूर इथं त्यांचं देहदान करण्यात आलं. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव कंदगुटकर यांचं काल सकाळी मतदानाचं वार्तांकन करताना निधन झालं. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच वार्तांकनासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक कार्यकर्तेही प्रयत्न करताना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर इथले सामाजिक भान जपणारे केशकर्तनकार सुमित पंडित यांनी काल मतदान केलेल्या मतदारांसाठी विशेष योजना राबवली. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं.
आमच्या सलूनमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही एक भन्नाट योजना आणली आहे. मतदानाचा आकडा 100% वाढावा याकरता आमच्या सलूनमध्ये दाढी कटिंग पुरुषांची मोफत आणि महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्ती पत्र देऊन आम्ही सन्मान करत आहोत. तर आज सकाळपासून आतापर्यंत जवळपास 26 महिलांचा आम्ही सत्कार आणि सन्मान आमच्या सलूनमध्ये समाजसेविका पूजा पंडित यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे. आणि सलूनमध्ये जवळपास आतापर्यंत 23 मतदात्यांनी दाढी कटिंग करून एक अनोखा आनंद व्यक्त केला आहे.
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10वी तसंच 12वीचे निकाल काल जाहीर झाले. 12वी परीक्षेला बसलेले 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा 65% वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. 10वीच्या परीक्षेत 93.6% परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.75% तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.71% असल्याचं सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे. येत्या रविवारी 19 मे पर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमानमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या 1-2 दिवसात उष्णतेची लाट सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला तर बीड जिल्ह्याला 48 तासांसाठी येलो अलर्ट दिला आहे. नांदेड अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस येत्या 16 मे पर्यंत जाखल, धुरी, लुधियाना या मार्गानं धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण. राज्यात 298 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुमारे 61%, जालना 68% तर बीडमध्ये सुमारे 70% मतदान. केज तालुक्यात कोरडेवाडी ग्रामस्थांचा साठवण तलावाच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार. आणि मुंबईत जाहिरातीचा महाकाय फलक कोसळून 14 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.